आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे. कोकणातल्या जिल्ह्यातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम येत्या 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं होतं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्यांचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टर जमिनीचं नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. यावर अध्यक्ष नार्वेकरांनी सरकारला याबाबत 29 जूनला सभागृहात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसांपूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यांनी चाकू भोसकून हत्या केली होती. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात एक बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200+ प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80+ जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200+ डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अलीकडेच शिवसेनेत सामील झालेले खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबरोबर अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. संजय दीना पाटील यांच्या संवादाच्या निषेधात आज पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी त्याचं वाटप तरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं आजही हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव, कंचनपूर, बोरी, अडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून रावेर तालुका आणि सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.